भल्या मोठ्या घमेल्या त्याने हिरव्या जरजरीत भाजीच्या पेंड्या टाकल्या. पेंड्या कसल्या त्या? हिरवीगार लुगडे लिहून कुंभ मेळ्याच्या कुंडात डुबकी मारणाऱ्या भाविकच जणू त्या. अगदी खळखळ घुसळीत त्याने त्या चांगल्या धुवून काढल्या आणि सपसप झाडून मग त्याने त्यांचे पाणी पण नितळले. घमेल्याच्या तळाशी मात्र तो मातीचा गाळ आता त्या शुभ्र मुळांविना कसा एकटा एकटा वाटत होता. त्या मुळांचे आणि मातीचे जणू सख्य जमले होते काही, पण आता त्याचा आणि त्या मुळांचा सलोखा काय तो इथवरच. त्यानंतर या घमेल्यातले पाणी तो जिथे फेकून देईल तिथून परत त्या गाळाने एक नवीन मूळ शोधायचे आणि त्या मुळाला मग त्याने वरती एका वेलीत वृक्षात आणखी कशा कशात रूपांतरित करायचे. आयुष्याचे हे फेरे त्या मातीच्या गाळाला तर कुठे चुकले आहेत म्हणा, ते तुम्हा आम्हाला चुकतील.
हॅलो, संग्राम आलाय.
नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा घट्टा, या आपल्या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या कथेसोबत जिचं नाव आहे दिन दिन दिवाळी. तत्पूर्वी जर आपण आपले चॅनल किंवा आपला पॉडकास्ट अजून सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केला तर लवकरात लवकर मला सबस्क्राईब किंवा फॉलो करा, जेणेकरून माझ्या नवनवीन कथा कविता आपल्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. त्यात शेतकऱ्याला तर नाहीच नाही, कुणाच्या तरी मुखात आपण पिकवलेल्या अन्नाचे दोन घास जावोत आणि एखाद्याचा जठराग्नी शमवण्यास आपलाही हातवार लाभो, एवढीच काय ती त्याची तुच्छ अपेक्षा, तीही तटपुंजा अशा मोबदल्यात. मग काय, काम काम आणि नुसतं काम, त्याच्या जोडीला घाम घाम आणि घामच घाम, खारट घाम, तुरट घाम, नाकावरल्या लवांत घाम, कानामागल्या घळईत घाम, दाढीमधूनही झिरपता घाम, काखेमधला चिखलतो घाम, तरी पण हातीनं लाभतो एकही छदाम. पेंड्यांच्या जोडग्यातले उरले सुरले पाणी नितळून त्याने त्या एका ओल्या बारदानात भरून दिल्या. शंभरेक पेंड्या असतील चांगल्या. भल्या पहाटेच मग तो उद्या जाईल आटपाडीला आणि येईल विकून त्या. येईल पैसा मग आणि मग होईल त्याची दिवाळी, गरिबाची दिवाळी, दिनाची दिवाळी. सगळं झाल्यावर मग तो आत माळीत येऊन पडला एकदाचा. त्या अंथरुणात चादर ओढून, चादर कसली ती, चादर कमी आणि तिला भोकच जास्त, त्याच्या नशिबाचा जणू वारसाच होती ती. अलीकडे हा मध्ये दोन लेकरं, एक पोरगी आणि एक पोरगा, आणि त्यांच्या पल्याड त्याची कारभारीन. सावळीच होती जरा, पण गुणानं जणू शुभ्र कमळच, त्याच्या नशिबाच्या चिखलात उमललेले. झोपली वय पोर? त्यानं त्यांच्यावर नजर टाकून बायकोला विचारलं.
सुट्ट्याच आहे त्या, तर दिसभर इकडं पळ तिकडं पळ, पायाला काय आराम घेतली तर भागलं.
बायको एका अंगावर होत त्याला म्हणाली. त्याने हाताचा टेकू करत आपल्या डोक्याला त्याचा आधार दिला आणि लेकरांवर एक नजर टाकीत त्याने त्यांच्यावरून मायेने आपला हात फिरवला.
असाच मायेचा हात आणखी कुणाच्या तरी वरून फिरला तर त्याला किती बरं वाटेल,
ती काहीसा हट्ट करण्याच्या हेतूनेच म्हणाली. नेमकं ते आलं की तिला? त्याने तिची चेष्टा करत विचारले. तशी ती आपला खालचा ओठ दातांत पकडून लाजलीच, नव्या नवरीगत अगदी. त्याने मग सावकाश आपला हात तिच्याकडे नेला आणि तिच्या गालांवर अलगट ठेवून दिला. तिने आपले डोळे बंद करून घेतले लाजेनेच. हात गालावर ठेवून तो हाताच्या अंगठ्याने तिचा गाल कुरवाळीत होता. त्याच्या त्या खडबडीत हाताचा स्पर्शही आता तिला मुलायम भासत होता, मखमलीगत अगदी. त्याच्या स्पर्शाने रोमांच उभारू लागताच तिने त्याचा हात आपल्या गालाच्या आणि खांद्याच्या मध्ये पकडून ठेवला. क्षणभर कुणीच काही बोललं नाही, तोही गप्प तीही गप्प आपापल्या विचारांत. माळीत काय तो निजलेल्या लेकरांच्या श्वासांचा आणि त्या मिनमिनत्या दिव्याच्या ज्वालेशी खेळणाऱ्या दोन पाखरांच्या पंखांचा आवाज. बस एक चुकीची झेप आणि क्षणात आपलं भस्म, याची त्या जीवांना काय कल्पना, बिचारे.
दिवाळी दोनच दिवसावर आली की,
शांततेचा भंग करीत ती म्हणाली. शंभर एक पेंड्या असत्याल भाजीच्या, नाही का? त्यानं प्रश्न केला.
पोरांना कापडं घ्यायला लागत्याली आणि मला,
ती बोलता बोलता थांबली.
व्यापाऱ्याला दिलं तर 500 रुपये येते आलं. राहू द्या मग मला घ्यायचं, पुढच्या यायला बघू, आणि बसून निघलं तर 1000 रुपये लागत्याला हाताला।
बघा मग आता तुम्हीच ठरवा, माझी काय भी तक्रार नाही, निदान लेकरांना तर कापड घेऊया की,
ती उसासा टाकीत म्हणाली। मंद उजेडात तिच्या डोळ्यांत तरारलेल्या अश्रूंच्या त्या सुवर्णछटा त्याच्या नजरेतून काही चुकल्या नाहीत। रात्रीचं बारदान सायकलच्या मागे लादून अरुणोदयापूर्वी घरातून निघून तो आणि त्याचा मुलगा मजल दर मजल करीत पोहोचले एकदाची आटपाडीला। नुकतीच पडू पाहणारी थंडी जणू धुक्याची चादरच विनू पाहत होती सभोवती। सौम्य गारठांगी जाणवत असला तरी अजून काही शेकोट्या मात्र पेटल्या नव्हत्या। पेटला होता तो त्याच्या अंतकरणातील वनवा, वनवा उद्याच्या चिंतेचा, सोबत आणलेल्या भाजीच्या विकण्याचा, वनवा तिच्या खर्चाचा आणि हाती लागणाऱ्या रुपड्यांचा, वनवाच वनवा। कोळी किरणे झेलीत व आपली सायकल ढकलतच तो आपल्या पोरासह बाजारात शिरला। सायकलच्या पुढ्यात नळीवर बसून त्याचा पोरगा बाजारातील ती लगबग कुतूहलाने पाहत होता। एका ठिकाणी चांगली जागा हेरून त्याने बारदान सोडले आणि दोघांनी भाज्या विकायला मांडल्या। हिरव्या भाज्या, कोवळ्या भाज्या, हरित पानांच्या रसरशीत भाज्या, दिवाळीचा त्याचा आधार भाज्या, लेकरांचा त्याच्या कपडा भाज्या, बायकोचं त्याच्या नटणं भाज्या। सूर्याची कोवळी किरणे जसजशी गरम उन्हे देऊ लागली तशी बाजारात लोकांची गर्दी अधिकच वाढू लागली। भाज्यांच्या ढिगाकडे पाहत त्याने त्यातील 2 पेंड्या उचलून आपल्या हातात घेतल्या, त्यांवरून एक नजर टाकली। डोळे बंद करून मनात कसला तरी विचार करून तो जागीच उभा राहिला। पुन्हा एकदा दोन्ही हात पुढे करून भाज्यांवर त्याने नजर फिरवली। पुन्हा डोळे बंद, समोर ते चित्र त्यानं पाहिलं। नव्या सदऱ्यात पाटावर टोपी घालून बसलेला त्याचा तो पोरगा, नव्या कापडांत केसांच्या 2 वेण्यांना लाल रिबनी लावून गुडघ्यावर बसून त्याला ओवाळणारी त्याची पोरगी, चौकटीतून हळूच नव्या लुगड्याचा पदर तोंडाशी धरून आनंदाने त्यांना पाहणारी त्याची बायको त्यानं पाहिलं। झपकन त्याचे डोळे उघडले, नजर समोर गर्दीवर सैरभैर फिरली, आपसुक हात वरती गेले आणि हातांतील भाज्यांच्या पेंड्या हवेत नाचू लागल्या। खरसुंडीच्या यात्रेत सासनकाठ्या नाचतात तशा अगदी। एका दीर्घ श्वासासरशी त्याच्या घशाचे स्नायू ताणले गेले, नागपुड्यात तणल्या गेल्या आणि बेंबीच्या देठापासून तो ओरडू लागला।
भाजी हे हे घ्या घ्या घ्या, ताजी भाजी घ्या 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 घ्या।
त्याचं लेकरू मान वर करून त्याला पाहत होतं। हवेत नाचणाऱ्या भाज्या, बाळपाच्या जबड्याची होणारे हालचाल, काखेत उसवलेला त्याचा सदरा, हात वर झाल्यामुळे भोक पडलेल्या बनेलातून दिसणारी त्याची बेंबी, सारं सारं काही तो पाहत होता। हा वासून आपल्याच विचारांत हरवलेला, मनात जणू तो विचारच करीत होता। उद्या बाजार म्हणून काल रात्री ह्यो माझा बाप तीस मावळायला लगबगीनं आईला घेऊन रानात गेला। अंधार पडूस तोवर भसाभस भाज्या उपसून सायकलीवर टाकून ठकलीत घरी आणल्या, निवडून तिच्या पेंड्या बांधल्या, चांगल्या धुवून त्या बारदानात भरल्या आणि आज आज झोप पुरी होते न होते तोवर पहाटे त्या घेऊन तो बाजारात पण आला। आता हिता आला तरी बी त्याला ते इकायला आपला घासा फोडायला लागतोच आहे। कशासाठी? त्याच्या बायका पोरांची दिवाळी नीट व्हावी म्हणून। पण या नादान गर्दीला त्याच्या त्या ओरडण्यामागचा अर्थ तरी कळत असेल का? कळत असेल का त्यांना त्याचं रात्री अपरात्री जाऊन पिकाला पाणी देणं? कळत असेल का त्यांना अवकाळी ढग दाटून आल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहणं आणि पावसाच्या प्रतीक्षेत डोळ्यातलं पाणी आटेस्तोवर त्याची वाट पाहणं? कळत असेल? सूर्य डोक्यावर आला तरी अजून त्याच्या निम्म्या भाज्या पण विकून झाल्या नव्हत्या। ओरडून ओरडून तर त्याचा घसा मिळून आला होता आणि तोंडाला पण पडली होती कोरड। पोटात तर कावळ्यांची सुरू होती, एकच ओरड, काव 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 काव, काव 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 काव, खाव 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 खाव, खाव 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 खाव। वाळून गेलेल्या भाकरीचे तुकडे तेल चटणीसोबत चावताना पोरगा बापाच्या डोक्यातून वाहणाऱ्या घामाच्या धारा पाहत होता। पाहत होता तो त्याचे तोंड सुकताना, पाहत होता तो त्या भाज्या देखील सुकताना, पाहत होता तो तरीही आपल्या बापाला त्या विकताना, उन्हात भिजताना, दबताना, पिचताना, आतच आत रडताना, पण लढताना पाहत होता तो। मावळतीच्या सूर्याची चाहूल लागताच उरल्या सुरल्या भाज्या मिळेल त्या भावात विकून तो पोरा सकट शिरला एकदाचा आठपाडीच्या पेठेत। तिथून मग मशिदीपासनं तो शिरला आत थेट चांडवलीच्या कापड दुकानातच। मग नव्या कोऱ्या वासाच्या कापडांच्या आणि रंगीबेरंगी रंगाच्या पिशव्या घेऊनच तो दुकानाबाहेर पडला आणि लागला परतीच्या वाटेला। दाटू लागलेल्या अंधारात सायकलच्या हँडलला अडकवलेल्या पिशव्या हेलकावे खात होत्या तर मागे कॅरेजवर बसून त्याचा पोरगा झोपेच्या तंद्रीत झोले खात होता। शेवटी मजल दर मजल करीत ते पोहोचले आपल्या मुक्कामी। तो मात्र दमून भागून अगदी शिनून गेला होता, मात्र समाधानी होता खरा। चायला शेतकरी लेखाचा दिवे लावताना अंघोळ घालताना त्या दिवशी तो पाहत बसला होता त्याची पोरगी त्याच्या पोराला भाऊबीजेला ओवाळताना, बायकोला चोरून नव्या लुगड्याच्या पदराला आनंदाश्रू टिपताना तो पाहत बसला होता त्यांना दिवाळी करताना, दिवाळी घडताना, दिवाळी जगताना। मात्र त्याचा पोरगा ओवाळणीच्या ताटा आडून पाहत बसला होता आपल्या बापाला फाटक्या बनेलातून पोट खाजवताना, समाधानाने हसताना, सोबत काहीतरी त्यागताना आणि दिनाला दिवाळी करताना। त्याचा पोरगा पाहत बसला होता दिनाला दिवाळी करताना। समाप्त। जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा। अजूनही आपण आपलं चॅनल सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर मला सबस्क्राईब किंवा फॉलो करा। ही कथा आपल्याला माझ्या वेबसाईटवरती जाऊन वाचण्यासाठी टाईप करा www.lekhanisangram.com/deendeendiwali। आणि हो, या कथा माझ्याच आवाजात इतरही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत, जसे की स्पॉटीफाय, ऑडिबल, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट, ॲपल म्युझिक। तर आपण तिथेही मला सर्च करू शकता संग्रामचा कट्टा या नावाने आणि तिथेही फॉलो करू शकता। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी ऐकत रहा संग्रामचा कट्टा। भेटू लवकरच पुन्हा एका नव्या कथेसोबत। तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम।
आलं
अय्यो संग्राम आला।